नमस्कार, मी नम्रता कडू. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं सूप आज वाजलं. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी 2026 पासून मुंबईत होईल अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. विधानसभेत आज अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. रिझर्व्ह बँकेनं घालून दिलेल्या मर्यादेच्या आतच राज्य सरकारनं कर्ज घेतलं असून राजकोषीय तूट 3% आत आहे. चालू आर्थिक वर्षातही ती 3% आत ठेवण्यात यश येईल असं त्यांनी सांगितलं. विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरल्या चर्चेला उत्तर दिलं. हे अधिवेशन केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलं, त्यात जनतेच्या कल्याणाचा कोणताही निर्णय घेतला नाही अशी टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. खगोलप्रेमींना आज रात्री आकाशात उल्का वर्षावाचं अद्भुत दृश्य पाहायला मिळणार आहे. हा या वर्षातला सर्वात मोठा उल्का वर्षाव असून रात्री सुमारे 9 वाजल्यापासून पहाटे दर तासाला 100 अधिक उल्का पडताना दिसू शकतात. हा उल्का वर्षाव मिथून या तारका समूहात होणार असल्यानं त्याला मिथून उल्का वर्षाव असं नाव दिलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवस जॉर्डनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. जॉर्डनचा दौरा आटोपून प्रधानमंत्री 16 आणि 17 डिसेंबर रोजी इथिओपियाला भेट देतील. त्यानंतर 17 आणि 18 तारखेला ते ओमानला जाणार आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना आज धरमशाला इथं होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.